नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्र सरकारच्या उल्लास या साक्षरता येवजणेवरवी पुराय साक्षर जावपी गोंय हे देशातले दुसरे राज्य थारला अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज घोशीत केला. राज्याचो 39वो घटक राज्य दीस सुवाळो आयज पणजे आनी मडगांवां मनयलो. गोंयचो हॅपिनेस इंडेक्स वाडोवपाच्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी घटक राज्य दिसाच्या कार्यावळी वेळार दिली. देशातली अंतर्गत सुरक्षा वेवस्था घटमूट करपा खातीर राज्य शिक्षण संचालनालयान NCC कॅडेटांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करची अशें आवाहन केलां. आनी राज्यान 31 मे तशेंच 1 आनी 2 जूनाक पावसाचो येलो अलर्ट जारी केला. पुराय खबरो. केंद्र सरकारच्या उल्लास या साक्षरता येवजणेवरवी पुराय साक्षर जावपी गोंय हे देशातले दुसरे राज्य थारला. जाल्यार गोंयासयत मिझोरामा राज्य आनी केंद्रशासित प्रदेश आशिल्ल्या लडाखाचो आस्पाव आसा. 2030 मेरेन भारताक पुराय साक्षर करपाच्या फाटभुंयेर उल्लास हो उपक्रम जनजन साक्षर ह्या संकल्पनेवरवी पुराय केला. आयज घटक राज्य दिसाच्या कार्यावळीन औपचारीकपणान गोंय 99.95% साक्षर आशिल्ले राज्य म्हूण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी केंद्रीय शिक्षण जोड सचीव अर्चना अवस्थी हांणी घोशीत केले. जाल्यार साक्षरते उपरांत आतां शयमुक्त गोंय करपाची मोख दवरल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. साक्षरता उपक्रमावरवी गोंयांत 6299 जाणांनी नोंदणी केल्ली. हातूंतल्या 2136 जाणांनी शिक्षण घेतले, जाल्यार 4163 जाणांनी भलायकी बरी नाशिल्ल्यान आनी वय जाल्ल्यान उपक्रमांत वांटो घेवंक ना अशी माहिती ह्या वेळार SCERTची संचालक मेघना शिटगांवकर हांणी कार्यावळी उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेन दिली.
राज्याच्या आयच्या दिसा आम्ही 100% साक्षर राज्य म्हणजे डिक्लेअर करता असताना म्हाका मनाक खूप खोस भोगता. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम हो गोंयात खूप बऱ्या पद्धतीन डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आणि SCERT हांच्यानी दोघांनी मिळून तो कम्प्लीट करपाक शकला. आणि हो टार्गेट जेव्हा 99.95% इतको व्हडलो टार्गेट आम्ही अचीव करपाक शकले.
39वो घटक राज्य दीस मनयताना गोंयाची संस्कृताय, इतिहास, कलेची जतनाय तशेंच साधन सुविधा सयत मानवी उदरगत आनी गोंयचो हॅपिनेस इंडेक्स वाडोवपाच्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. विकसीत भारत 2047 करताना गोंयाक 2037 मेरेन विकसीत स्वयंपूर्ण गोंय करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. विकसीत गोंय करपाक खास करून तरणाट्यांनी योगदान दिवप म्हत्वाचें आसा अशें मुखेलमंत्र्यान ह्या वेळार म्हटलां. आयज गोंयचो 39वो घटक राज्य दीस हे फाटभुंयेर आयज कला अकादमीन घटक राज्य दिसाची सरकारी कार्यावळ आयोजीत केल्ली. कार्यावळी वेळार 32 सुटके झुजाऱ्यांच्या भुरग्यांक सरकारी सेवेन नेमणूक करपाची पत्रां दिली. हे खेरीज बरें काम करपी 5 महामंडळांचो भोवमान केलो. गोंयांक फामाद करपी 10 वेवसायीक उद्देजक आनी ब्रँड हाऊसचो भोवमान ह्या वेळार जालो. तशेंच गोंयच्या देवळांची माहिती दिवपी कॉफी टेबल बूक प्रकाशीत केलें. मुखेलमंत्री सावंत हांच्या 6 वर्सांच्या कार्यकाळांत केल्ल्या कामाचो नियाळ दिवपी रिफॉर्म्स बूक लॉन्च करपाची कार्यावळ ह्या वेळार जाली.
सातत्यात सन्स अँड सी म्हणून वळखताले, त्याका आम्ही स्पिरिच्युअलिटी जोडपास शकले. आज स्पिरिच्युअल टुरिझमही खूप मोठ्या प्रमाणात टेम्पल टुरिझम आमका वाढ जाता असताना दिसता. हा माझ्या सगळेच्या गोयकार भाव भयणी आवाहन करता की आयच्या 39 स्टेटहूड डेच्या निमित्तान तुमकां परबी भेटयता आनी कर्नाटकाकडे मागता की तुमचो सगळ्यांचो आस्पाव हो गोयच्या विकासात आसचो. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे स्वप्न विकसित भारत, विकसित गोवा, म्हणजे त्यांच्यानी तर म्हटलं की विकसित भारत 2047 आमका विकसित गोवा 2037 पर्यंत करपाचो असा.
गोय राज्याचो 39वो घटक राज्य दीस सुवाळो आयज मडगांवां मनयलो. ह्या वेळार मडगांवचे आमदार आनी ऑपरेशन सिंदूर हे मोहिमेन धाडसी काम केल्ल्या जवानांची तोखणाय करताना विद्यार्थ्यांनी आनी तरणाट्यांनी गोंय आनी देशाचे उदरगती खातीर वावर करचो असो उलो तांणी मारलो. ह्या वेळार 89 हुशार विद्यार्थ्यांचो भोवमान केलो. गोंय राज्य इनोव्हेशन मंडळाचे अध्यक्ष जुझे मॅन्युअल नोरोना हाजीर आशिल्ले. तांणी विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केलें. विद्यार्थ्यांचेर कोणेंय दडपण हाडचें न्हय आनी तांकां फुडें वचपाक वाव दिवचो अशी सुचोवणी केली. ह्या कार्यावळीक पाटीकर मॉडेल हायस्कुलांच्यो मुख्याध्यापिका मनीषा धुमे आनी रविंद्र भवन मडगांवाचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर हाजीर आशिल्ले. गोयचे 40 BLO म्हळ्यार ब्लॉक लेवल ऑफिसर्स 2 आनी 3 जूनाक जावपी प्रशिक्षणा खातीर नवी दिल्ली गेल्यात. हे प्रशिक्षण गोंय गुजरात आनी केरळांतल्या BLO खातीर आसा. ह्या प्रशिक्षणांत तांकां BLO चे कर्तव्य तांकां भरपाक लागतात त्या वेगवेगळ्या अर्ज नमुन्यांची म्हायती, तांचें मुल्यांकन आनी वेगवेगळ्या परिस्थितींत वेंचणुके वेळार तांची भुमिका ह्या विशीं तांकां प्रशिक्षण मेळटलें. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. X चेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
देशातली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था घटमूट करपा खातीर राज्य शिक्षण संचालनालयान NCC कॅडेटांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करची असे आवाहन केला. सरकारी आणि अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतल्या NCC विद्यार्थ्यांनी या मोहिमेचो चडांचड लाव घेवचो असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी आवाहन केला. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांनी आपल्या विद्यार्थ्यांक हे संबंधी माहिती दिवची असे त्यांनी सांगला. उत्तर गोयात पणजी आणि दक्षिण गोयात मडगाव या दोन्ही मुखेल शारांनी नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी करपा खातीर होमगार्ड संघटनेन खाशेली मोहीम सुरू केल्या. हे प्रशिक्षित नागरी संरक्षण स्वयंसेवक उपरांत आणीबाणीच्या वेळार लोकांक मजत करपाक मालमत्तेचे लुकसाण जावचे न्हय, उत्पन्नाचे लुकसाण जावचे न्हय आणि उत्पादन हानी राखपाक मदत करतले असे ताणी सांगले. नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करपा खातीरचे अर्ज होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटनेच्या आल्तीन कार्यालयात उपलब्ध असतात असे या संबंधीच्या परिपत्रकांत म्हटला. गोयांत पोर्तुगीज राजवटी वेळार सौदीय राजे संस्थान आणि पोर्तुगीज मदीं आशिल्ले मोडी लिपींतल्या समन्वयीय पत्रवेव्हारांचे प्रदर्शन गोंय पुरातत्व खात्यान पणजे कला आणि संस्कृती संचालनालयाच्या आर्ट गॅलरींत आयोजित केला. गोयांत सन 1755 ते 1800 मेरेन पोर्तुगीज आणि सौदेज राजवटीच्या काळातल्या पत्रवेव्हाराचे दस्तऐवज या प्रदर्शनात पळोवपाक मेळटात. फुडारांत ह्या दस्तऐवजाचो अभ्यास संशोधन जावन भूतकाळांतल्या गोंयच्या इतिहासाक परत एकदां जाणून घेवपाची संद ह्या प्रदर्शनाच्या माध्यमांतल्यान उक्ती जाल्या अशी माहिती गोंय पुरातत्व महत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी प्रदर्शनाचें उक्तावण केल्या उपरांत सांगले. प्रदर्शना वेळार गिरीश मालवणकर लिखित सौदे संस्थानाच्या इतिहासाची साधने या पुस्तकाचे मंत्री सुभाष फळदेसाय हांच्या हस्तुकी प्रकाशन झाले. हे प्रदर्शन 31 मे ते 9 जून मेरेन सकाळी 10 ते 5 मेरेन पळोवप्यां खातीर उक्ते आसतले असे गोंय पुरातत्व खात्यान या वेळार कळीत केला. दर वर्सा प्रमाण अनुलेगीत 21 जून हो संवसारीक योग दीस देशासयत गोंयांतय मनोवपांत येतलो. ह्या दिसा सगळ्या सरकारी कार्यालयांनी तशेंच शिक्षणीक संस्थांनी योगाच्यो कार्यावळी आयोजीत करच्यो पडटल्यो. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी योगासना करप बंधनकारक आसा. एखाद्या कर्मचाऱ्यान कार्यालयांतल्या योगा कार्यावळींत वांटो घेतलो ना जाल्यार आणि हेर कार्यावळींत वांटो घेतलो जाल्यार ताका योगासना करतनाचो फोटो काढून तो खात्याच्या मुखेली सादर करचो पडटलो. खात्याच्यो तशेंच खात्याच्या हेर कार्यालयांतल्या योगा कार्यावळींची नोंदणी 21 जून दिसा yoga.ayush.gov.in योगा संगम हाचेर अपलोड करप गरजेचें आसा. राज्यांत 20 ते 29 मे ह्या 10 दिसांच्या काळांत सरासरी 25.9 इंच पावसाची नोंद जाल्या. अंदू मान्सून 11 दीस पयलीं दाखल जाला. राज्यांत फाटले 2 दीस पावसाचें प्रमाण वाडलां. राज्यान 31 मे तशेंच 1 आनी 2 जूनाक पावसाचो येलो अलर्ट जारी केला. परतून एक फावट मुखेल खबरो. केंद्र सरकारच्या उल्हास ह्या साक्षरता येवजणेवरवीं पुराय साक्षर जावपी गोंय हे देशांतले दुसरे राज्य थारलां अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज घोशीत केलें. राज्याचो 39वो घटकराज्य दीस सुवाळो आयज पणजे आनी मडगांव मनयलो. गोंयचो हॅपिनेस इंडेक्स वाडोवपाच्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी घटकराज्य दिसाच्या कार्यावळी वेळार दिल्या. देशातली अंतर्गत सुरक्षा वेवस्था घटमूट करपा खातीर राज्य शिक्षण संचालनालयान NCC कॅडेट आनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करचे अशें आवाहन केलां. आनी राज्यान 31 मे तशेंच 1 आनी 2 जुनाक पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.